तेव्हा एलिया तिथून निघाला आणि शफाटाचा मुलगा अलिशा याच्या शोधात निघाला. अलिशा तेव्हा आपली बैलाची 12 जोते चालवून शेत जमीन नांगरत होता. एलिया आला तेव्हा अलिशा स्वतः 12व्या जोतावर होता. एलिया अलिशाजवळ आला. एलियाने मग आपला संदेष्टाचा खास अंगरखा अलिशावर पांघरला.